chinimandi.com podcast. ऊस थकबाकी भागवण्यासाठी उत्तराखंड सरकारकडून 193 करोड रुपये मंजूर. गेल्या काही महिन्यांपासून प्रलंबित ऊस थकबाकीबाबत शेतकरी सरकारवर दबाव टाकत आहेत आणि आता त्यांना दिलासा मिळालाय. मुख्यमंत्री त्रिवेंद्र सिंग रावत यांनी ऊस शेतकऱ्यांचे पैसे देण्यासाठी 193.24 करोड रुपयांचा निधी वाटप केलाय. या निधीतून शेतकऱ्यांचे उर्वरित पैसे भागवले जातील. ऊस शेतकरी, त्यांचे प्रतिनिधी आणि शेतकरी संघटनांनी मुख्यमंत्र्यांना आग्रह केला होता की ऊस थकबाकीचा प्रश्न मिटवण्याचा प्रयत्न करावा. हे लक्षात घेऊन रावत यांनी शेतकऱ्यांच्या हितार्थ हा निधी मंजूर केलाय. मुख्यमंत्री रावत यांनी सांगितले की ऊस शेतकऱ्यांना त्यांच्या उत्पादनाचे वेळेवर पैसे दिले जावेत. त्यांनी साखर कारखान्यांच्या सुधारणेबाबत आणि ऊस शेतकऱ्यांसमोर असणाऱ्या समस्यांना त्वरित मिटवण्यासाठी प्रभावी उपायांसाठी आदेश जारी केले आहेत. रावत यांनी सांगितले की शेतकऱ्यांच्या हिताची रक्षा करणे ही माझी प्राथमिकता आहे. यासाठी शेतकऱ्यांच्या हितार्थ योजना कार्यान्वित झाल्या पाहिजे. ऊसाच्या शेतीच्या माध्यमातून शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट कसे होईल यावरही लक्ष केंद्रित करावे. मुख्यमंत्री रावत म्हणाले की साखर कारखान्यांना आपल्या आर्थिक स्थिती मजबूत करण्यावरही लक्ष दिले पाहिजे, जेणेकरून भविष्यात कारखाने आपल्या स्तरावर शेतकऱ्यांची थकबाकी भागवू शकतील.